chinimandi.com podcast.
व्हिजी डेली शुगर मार्केट अपडेट. गुरुवार 24 ऑक्टोबर 2019. डोमेस्टिक मार्केट. देशातील काही भागात संततधार पाऊस व महाराष्ट्र आणि हरियाणामधील निवडणुकांचे निकाल आणि दिवाळीचा सण यामुळे आज बाजारपेठमध्ये कमी मागणी दिसून आली. तथापि किंमत स्थिर राहिली. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3220 रुपये ते 3300 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3420 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3230 रुपये होता, तर M30चा व्यापार 3280 रुपये ते 3330 रुपये राहिला. कोलकाता M30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3830 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3750 रुपये ते 3400 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. 2018-19 हंगामामधील 150 पेक्षा कमी क्युम्स असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $3,354.50 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.224 सेंट्स होते. भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $3,300 ते $3,320 राहिला. एक्सपॅक्टरीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2060 रुपये ते 2080 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिली. एक्सपॅक्टरीनुसार महाराष्ट्रात कच्च्या साखरेची निर्यात 1975 रुपयांवर करीत आहेत. कच्च्या साखरेचे FOB संकेत $3,16 ते $3,18 होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.0355 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.0344 झाला. क्रूड फ्युचर्स 3957 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $5.64 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 3.84 अंकांनी खाली घसरून 3920.39 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 2.50 अंकांनी खाली घसरून 1158.60 वर बंद झाला.